सीतापते विधिकराचित कूर्मराज भण्डारितो नृहरितीर्थमुनीन्द्रलब्ध आनन्दतीर्थमुनिवंशयतीन्द्रपूज्य श्रीमूलराम भवतात्तव सुप्रभातम्। सीतापते विधिकराचित कूर्मराज भण्डारितो नृहरितीर्थमुनीन्द्रलब्ध आनन्दतीर्थमुनिवंशयतीन्द्रपूज्य श्रीमूलराम भवतात्तव सुप्रभातम्। श्रीरामदूत हनुमान्यदुनाधदास श्रीभीमसेन वररौप्यपुरावतार श्रीव्यासहृत्प्रियतमामित शुद्धबुद्धे श्रीमध्वराज भवतात्तव सुप्रभातम्। ब्रह्माज्ञयादिति कुले बहुदोषपूर्णे जातोऽपि भक्तिभरितो भुवनम् समस्तम् योऽपि हनोदि विशदाम्बरशङ्कुकर्णा श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। दैत्येश्वरम् हरिविरोधि हिरण्यकन्तम् योनिनयो हरिपदम् पितरम् स्वभक्त्या प्रह्लादमर्त्य हरिसम्भवकारणात्मन् श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। सोमान्वयोद्भव समस्तसुराजमौले भूभारसंहरणतोषित कृष्णमूर्ते बाह्लीकराज बहुराज सुधर्मधामन् श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। श्रीकृष्णदेव नृपतिः सकलम् स्वराज्यम् यस्मै स्वमप्यमलयार्पयदात्मभक्त्या श्रीव्यासराज विदुषाम्बरदिव्यमूर्ते श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। श्रीमूलरामपदपङ्कजलोलभृङ्ग श्रीपूर्णबोधमतरम्यसुधाब्दिचन्द्र श्रीगौतमान्वय विभासक भव्यसूर्य श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। श्रीयान् समस्तनिगमान् प्रविलोक्य सूक्ष्मे सद्भाटसङ्ग्रहविषेयदुवर्यवत्रे श्रीजैमिनिर्यमभिपूजयतेति मोदात् श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। स्पष्टार्थकैलमतिविस्तृतसूक्ष्मवाक्यैः सूत्रार्थभासकमवेक्ष्य च तन्त्रदीपम् व्यासो यशोभिरभिपूरयते सदायम् श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। स्वस्तीयशास्त्रगतमर्थमतोऽधिकम् च दृष्ट्या यदीयकृतिषु प्रणयाति नम्राः अर्चन्ति पाणिनि मुखाय मगाधबोधाः श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। रम्या सुधा परिमलोल्लसिता च कासे सच्चन्द्रिकापि सुशुभे विलसत्प्रकाश टीकाश्चले सुरमितैः स्फुटभावदीपैः श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। रम्यार्धरत्नपरिभूषित सर्वगात्री सर्वाश्रुतिस्वशिरसा सहितेन्दिरायम् आरोप्य रक्षति सदा निगमान्तराज्ये श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। श्रीवेङ्कटाय वरतिम् मणगोपिकाम्बा दम्पत्यनुत्तमतपः फलवैणिकाग्र्या दारिद्र्यदुःखभयभञ्जनपुण्यमूर्ते ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಆನಂದತೀರ್ಥ ಜಯತೀರ್ಥ ಕವೀಂದ್ರತೀರ್ಥ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ವಿಭುದೇಂದ್ರ ಜಯೇಂದ್ರತೀರ್ಥ ಆಶೀಷತಂ ಪ್ರದದತಃ ಸ್ಪೃಹಯಂತಿ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ವಾದೀಂದ್ರತೀರ್ಥ ಸುಮತೀಂದ್ರ ಮುಖಾಸ್ತು ವಂತಿ ಕರ್ಮಂದಿನೋ ಗುರುಗುಣಸ್ತವನೈರುದಾರೈಃ ತ್ವಾಂ ಪಶ್ಯತಾನನು ಗೃಹಾಣ ದಯಾದ್ರ ದೃಷ್ಟ್ಯಾ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಗಾರ್ಹಸ್ಥ್ಯಮುತ್ತಮ ಮಯಾಚಿತ ಲಬ್ಧವೃತ್ಯಾ ಕಷ್ಟೇನ ಯೋ ನಿರಬಹೋಹ್ವದುನಾಸಿತಾನ್ ಸ್ವಾನ್ ಸರ್ವೇಷ್ಟಲಾಭ ಪರಿಪುಷ್ಟ ತನೂನ್ ಕರೋಷಿ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀಮತ್ಸುಧೀಂದ್ರವರಯೋಗಿ ಸರಸ್ವತೀಭ್ಯಾಂ ಸಂಪ್ರೇರಿತೋ ಯತಿ ವರದ್ಭೂರ್ಬಹುನಾಶ್ರಮೇಣ ಮಂತ್ರಾಂಜಪಸ್ಯನುದಿನಂ ಜಗತೀಂ ಪುನಾಸಿ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಗಂಗಾದಿಪುಣ್ಯಸರಿತಃ ಪ್ರಣಯಾತಿ ಬದ್ಧಾಃ ಸದ್ರತ್ನ ಹೇಮ ಜಲಕುಂಭಶತೈರಿದಾನೀಂ ತ್ವಾಂ ಸ್ನಾಪಯಂತಿ ವಿಧಿವತ್ಯಜಯೋಗ ನಿದ್ರಾಂ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಮಂದಾರ ಪುಷ್ಪದಧಿ ಕುಂಕುಮ ಮುಖ್ಯ ವಸ್ತು ಪ್ರತ್ಯರ್ಘ ಮಂಗಳಕರಂ ವನಿತಾ ಮುನೀನಾಂ ನೀರಾಜನಂ ವಿದಧತೇಜ್ಯ ಸುರತ್ನ ದೀಪೈಃ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಏತೇ ಚ ಕಶ್ಯಪ ಮುಖಾ ಮುನಯ ಶ್ರುತಿಸ್ರೈಃ ಆಶೀರ್ವಚೋಭಿರಧುನಾಸಿ ಶಮರ್ಪಯಂತಿ ಲಬ್ಧ್ವಾ ಶ್ರೀಶಂಬರಮದಾರ್ಧಿ ಜನಾಯ ದದ್ಯಾಃ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಏತೇ ನೃಪಾಧನ ಚಯಂ ಬಹುವಾಹನಸ್ಥಂ ಆನೀಯ ದರ್ಶನ ಕೃತೇ ಬಹಿರಾವಸಂತಿ ತಾನ್ ಪಾಲಯಾದ್ಯ ಕೃಪಯಾ ನಿರಪೇಕ್ಷ ಯೋಗೀನ್ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಏಷಾ ಸಮಸ್ತ ಜನತಾ ಪರರಾತ್ರ ಕಾಲೇ ಸೀತಾಧಿತಾಪಿ ದಧತೀ ವಸನಂ ಜಲಾರ್ದ್ರಂ ತ್ವಾಂ ಸೇವತೇಧ ಪರಿಪೂರಯ ತತ್ತದಿಷ್ಟಂ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀಮೂಲ ರಾಮ ಜಯ ದಿಗ್ವಿಜಯಾಖ್ಯ ರಾಮಾನ್ ವೈಕುಂಠವಾಸಮಧ ಪೂಜಯಿತುಂ ಸಮೇಹಿ ಸರ್ವೇಪ್ಯವೀ ವಿಧಿಕರಾ ವಿಹಿತಾತ್ಮಕೃತ್ಯಾಃ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಧನ್ಯಾ ಇಮೇ ತವ ಗುಣಸ್ತವ ನೈರಸಂಖ್ಯೈಃ ಕಂಠೋದ್ಯತೈ ದಶ ದಿಶಾಮಶುಭಂ ಹರಂತಿ ಶೃಣ್ವಂತಿ ದೇವಸು ಜನಾನ ಪ್ರಕಂಧರೇಣ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಛಾತ್ರಾಯಿ ಮೇ ಪರಿಮಳಾದಿ ನಿಬಂಧ ಪಾಠ್ಯ ಭಾಗಾವಲೋಕನ ಕೃತ ಪಠನಾಯ ಸಜ್ಜಾ ಉತ್ತಿಷ್ಠ ಪಾಠಯ ಸುಧಾ ಮಧುರಾರವೇಣ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶಾಸ್ತ್ರೇಷು ಪೂರ್ಣ ವಿಷಣ ಅಪಿ ಪಂಡಿತಾಸ್ತೆ ದ್ವಾರಾ ಸತೆ ಸ್ವಬಹು ಸಂಶಯಯಾಪನಾಯ ಉತ್ತಿಷ್ಠ ಛಿಂದಿ ಹೃದಯ ಸ್ಥಿತ ಸಂಶಯಾಂಸ್ತಾನ್ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಭವತ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಮಂತ್ರಾಲಯೇ ಸುರುಚಿರೇ ವರ ತುಂಗಭದ್ರ ತೀರಂಗತೇ ಸಕಲ ದೈವತ ಸನ್ನಿಧಾನೇ ಬೃಂದಾವನೇ ನಿವಸತೇ ಗುರವೇಪಿತೋಹಂ श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। संतान संपदति शुद्ध विरक्ति भक्ति विज्ञान मुक्ति मुख सर्व फल प्रदातः वाग्देह सौष्ठव कराति पवित्र मूर्ते श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। चिन्तामणिः सुरतरुः सुरधेनुः पूर्वा भक्तेष्टदानकुशले त्वयि नम्र नम्राः स्वीये पदे समभिषिच्य समर्चयन्ति श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। नानत्तिभक्तिभरपूरितदासगोष्ठिम् विस्मृत्य देहमुत लोकमिमं स्मरन्ति त्वां स्मारयन्त्यतुल नारद गानगोष्ठिम् श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। खञ्जोऽपि धावति जडः कवितां विधत्ते मूकोऽपि वक्ति बहु पश्यति सर्वमन्धः येदश्रुणोति कृपया तव पश्य लीलाम् श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। वृन्दावनेषु जगतीतलमध्यगेषु सर्वेषु सन्निहितया बहुरम्यमूर्त्या सर्वेष्टमाकलय सन्त्यज भूमिशय्या श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। श्रीकृष्णभक्तिमतुलामवलम्ब्यमाने सर्वास्ति शक्तिरितिडिण्डिमघोषपूर्वम् यो भूबुधस्वमहिमातिशयप्रकाशैः श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। त्वां त्वत्समं स्वसदृशं भवतः प्रभावम् दृष्ट्वा जहाति जनता खलु नास्तिकत्वम् आस्तिक्यवर्धन जगद्गुरुवर्य भूमान् श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। ऐरावत प्रमुखदैवत वाहनानि सिद्धानि सर्वविबुधैर्यभियापितानि तेषु स्थितो महिगतो दिश भक्तकामान् श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। एतेति भक्तिभरिताः सुजयेन्द्रतीर्था बृन्दावनोद्भव समाकृशते महेऽस्मिन् अञ्चन्ति हेम कवचेन गुरो समेहि श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम्। श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम् तत्सुप्रभातपठनस्य सुखम् प्रभातम् भूयात्वदीयकृपया मम सुप्रभातम् त्वत्सुप्रभातकवनस्य च सुप्रभातम्। श्रीराघवेन्द्र भवतात्तव सुप्रभातम् तत्सुप्रभातपठनस्य सुखम् प्रभातम् भूयात्वदीयकृपया मम सुप्रभातम् त्वत्सुप्रभातकवनस्य च सुप्रभातम्। यो नो धृतः पापकोपालक्ष्मीनारायणाभिधः अञ्जाम्यहमुपाध्यायः सुप्रभातेन तं गुरुम्।
श्रीमदप्पणाचार्यकृत श्रीराघवेन्द्रस्तोत्रम्
श्रीपूर्णबोधगुरुतीर्थपयोधिपारा कामारिमाक्षविषमाक्षशिरःस्पृशन्ति पूर्वोत्तरामिततरङ्गचरत्सुहंसा देवाळिसेवितपराङ्घ्रिपयोजलग्ना जीवेशभेदगुणपूर्तिजगत्सुसत्त्वा नीचोच्चभावमुखनक्रगणैः समेता ದುರ್ವಾದ್ಯ ಜಾಪತಿ ಗಿಲೈ ಗುರು ರಾಘವೇಂದ್ರ ವಾ ದೇವತಾ ಸರಿದಮುಂ ವಿಮಲೀಕರೋತು. ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಸಕಲ ಪ್ರದಾತ ಸ್ವಪಾದ ಕಂಜದ್ವಯ ಭಕ್ತಿ ಮಧ್ಯ ಅಘಾತಿ ಸಂಭೇದನ ದೃಷ್ಟಿ ವಜ್ರ ಕ್ಷಮಾ ಸುರೇಂದ್ರೋವತು ಮಾಂ ಸದಾಯಂ. ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರೋ ಹರಿಪಾದ ಕಂಜ ನಿಷೇವಣಾಲಬ್ಧ ಸಮಸ್ತ ಸಂಪತ್ ದೇವಸ್ವಭಾವೋ ದಿವಿಜದ್ರುಮೋಯಂ ಇಷ್ಟ ಪ್ರದೋ ಮೇ ಸತತಂ ಸಭೂಯಾತ್. ಭವ್ಯಸ್ವರೂಪೋ ಭವ ದುಃಖತೂಲ ಸಂಘಾಗ್ನಿಚರ್ಯ ಸುಖಧೈರ್ಯಶಾಲಿ ಸಮಸ್ತ ದುಷ್ಟಗ್ರಹ ನಿಗ್ರಹೇಶೋ ದುರತ್ಯಯೋಪಪ್ರಭ ಸಿಂಧು ಸೇತು ನಿರಸ್ತ ದೋಷ ನಿರವದ್ಯ ವೇಷ ಪ್ರತ್ಯರ್ಥಿ ಮೂಕತ್ವ ನಿಧಾನ ಭಾಷಃ ವಿದ್ವತ್ ಪರಿಜ್ಞೇಯ ಮಹಾವಿಶೇಷೋ ವಾಗ್ವೈಖರಿ ನಿರ್ಜಿತ ಭವ್ಯಶೇಷ ಸಂತಾನ ಸಂಪತ್ ಪರಿಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ವಿಜ್ಞಾನವಾದೇಹ ಸುಪಾಠವಾದೀನ್ ದತ್ವಾ ಶರೀರೋತ್ಥ ಸಮಸ್ತ ದೋಷಾನ್ ಹತ್ವಾ ಸನೋ ವ್ಯಾದ್ ಗುರು ರಾಘವೇಂದ್ರಃ. ಯತ್ಪಾದೋದತ ಸಂಚಯ ಸುರನದೀ ಮುಖ್ಯಾಪದಾ ಸಾಧಿತಾ ಸಂಖ್ಯಾನುತ್ತಮ ಪುಣ್ಯ ಸಂಘ ವಿನಸ ಪ್ರಖ್ಯಾತ ಪುಣ್ಯಾವಹಃ ದುಷ್ಟಾಪತ್ರಯ ನಾಶನೋ ಭುವಿ ಮಹಾವಂಧ್ಯಾ ಸುಪುತ್ರ ಪ್ರದೋ ವ್ಯಂಗಸ್ವಂಗ ಸಮೃದ್ಧಿದೋ ಗ್ರಹ ಮಹಾಪಾಪಾವಹಸ್ತಂ ಶ್ರಯೇ. ಯತ್ಪಾದ ಕಂಜರಜಸಾ ಪರಿಭೂಷಿತಾಂಗಾ ಯತ್ಪಾದ ಪದ್ಮ ಮಧುಪಾಯಿತ ಮಾನಸಾಯೇ ಯತ್ಪಾದ ಪದ್ಮ ಪರಿಕೀರ್ತನ ಜೀರ್ಣ ವಾಚಃ ತದ್ದರ್ಶನಂ ದುರಿತ ಕಾನನದಾವಭೂತಂ. ಸರ್ವತಂ ತ್ರಸ್ವತಂ ತ್ರೋಸೌ ಶ್ರೀಮಧ್ವಮತವರ್ಧನಃ ವಿಜಯೀಂದ್ರಕರಾಬ್ಜೋತ್ಥ ಸುಧೀಂದ್ರವರಪುತ್ರಕಃ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರೋ ಯತಿರಾಟ್ ಗುರುರ್ಮೇ ಸ್ಯಾದ್ಭಯಾಪಹಃ ಜ್ಞಾನಭಕ್ತಿ ಸುಪುತ್ರಾಯುಃ ಯಶಸ್ತ್ರೀ ಪುಣ್ಯವರ್ಧನಃ ಪ್ರತಿವಾದಿ ಜಯಸ್ವಾಂತ ಭೇದಚಿಹ್ನಾದರೋ ಗುರುಃ ಸರ್ವವಿದ್ಯಾ ಪ್ರವೀಣೋನ್ಯೋ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರಾನ್ನ ವಿದ್ಯತೆ ಅಪರೋಕ್ಷೀಕೃತ ಶ್ರೀಶಃ ಸಮುಪೇಕ್ಷಿತ ಭಾವಜಃ ಅಪೇಕ್ಷಿತ ಪ್ರದಾತಾನ್ಯೋ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರಾನ್ನ ವಿದ್ಯತೆ ದಯಾ ದಾಕ್ಷಿಣ್ಯ ವೈರಾಗ್ಯ ವಾಕ್ಪಾಟವ ಮುಖಾಂಕಿತಃ ಶಾಪಾನುಗ್ರಹ ಶಕ್ತೋನ್ಯೋ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರಾನ್ನ ವಿದ್ಯತೆ ಅಜ್ಞಾನ ವಿಸ್ಮೃತಿ ಭ್ರಾಂತಿ ಸಂಶಯಾಪಸ್ಮೃತಿ ಕ್ಷಯಾ ತಂದ್ರಾಕಂಪವಚ ಕೌಂಠ್ಯ ಮುಖಾಯೇ ಚೇಂದ್ರಿಯೋದ್ಭವಾ ದೋಷಾಸ್ತೇ ನಾಶ ಮಾಯಾಂತಿ ರಾಘವೇಂದ್ರ ಪ್ರಸಾದತಃ. ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರಾಯ ನಮಃ ಇತ್ಯಸ್ತಾಕ್ಷರಮಂತ್ರತಃ ಜಪಿತಾದ್ಭಾವಿತಾನ್ ನಿತ್ಯಂ ಇಷ್ಟಾರ್ಧ್ಯಾಸ್ಯುರ್ನ ಸಂಶಯಃ ಹಂತು ನಃ ಕಾಯಜಾನ್ ದೋಷಾನ್ ಆತ್ಮಾತ್ಮೀಯ ಸಮುದ್ಭವಾನ್ ಸರ್ವಾನಪಿ ಪುಮರ್ಧಾಂಶ್ಚ ದದಾತು ಗುರುರಾತ್ಮವಿತ್. ಇತಿ ಕಾಲತ್ರಯೇ ನಿತ್ಯಂ ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ಯಃ ಕರೋತಿ ಸಃ ಇಹಾ ಮುತ್ರಾಪ್ತ ಸರ್ವೇಷ್ಟೋ ಮೋದತೇನಾತ್ರ ಸಂಶಯಃ ಅಗಮ್ಯ ಮಹಿಮಾ ಲೋಕೇ ರಾಘವೇಂದ್ರೋ ಮಹಾಯಶಃ. ಶ್ರೀಮಧ್ವಮತ ದುಗ್ಧಾಭಿ ಚಂದ್ರೋವತು ಸದಾ ನಖಃ ಸರ್ವಯಾತ್ರಾ ಫಲಾವಾಪ್ತ್ಯೈ ಯಥಾಶಕ್ತಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಂ करोमि तव सिद्धस्य बृन्दावनगतम् जलम् शिरसा धारयाम्यद्य सर्वतीर्थफलाप्तये सर्वाभीष्टार्थसिद्ध्यर्थम् नमस्कारम् करोम्यहम् तव सङ्कीर्तनम् वेदशास्त्रार्थज्ञानसिद्धये संसारे क्षयसागरे प्रकृतितो गाधे सदा दुस्तरे सर्वावद्य जलग्रहैरनुपमैः कामादिभङ्गाकुले नानाविभ्रमदुर्भ्रमे मितभयस्तोमादिफेनोत्कटे दुःखोत्कृष्टविषे समुद्धर गुरो मावग्नरूपम् सदा राघवेन्द्रगुरुस्तोत्रम् यः पठेत् भक्तिपूर्वकम् तस्य कुष्ठादिरोगाणाम् निवृत्तिस्त्वरया भवेत् अन्धोऽपि दिव्यदृष्टिः स्यात् येढमूकोऽपि वाक्पतिः पूर्णायुः पूर्णसम्पत्तिः स्तोत्रस्यास्य जपाद् भवेत् यः पिबेज्जलमेतेन स्तोत्रेणैवाभिमन्त्रितम् तस्य कुक्षिगता दोषाः सर्वे नश्यन्ति तत्क्षणात् यद्बृन्दावनमासाद्य पङ्गुः खञ्जोऽपि वाजनः स्तोत्रेणानेन यः कुर्यात् प्रदक्षिणनमस्कृतिः स जङ्घालो भवेदेव गुरुराजप्रसादतः सोमसूर्योपरागे च पुष्यार्कादिसमागमे योऽनुत्तममिदम् स्तोत्रम् अष्टोत्तरशतम् जपेत्